योहान अध्याय 19। नंतर पिलाताने येशूला घेऊन फटके मारविले। शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर घातला व जांभळे वस्त्र त्यास पांघरविले आणि ते त्यासकडे येऊन म्हणाले, मग त्यांनी त्याला चपडाका मारिला। तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर जाऊन त्यास म्हटले,
पहा, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास कळावे म्हणून मी त्याला तुम्हाकडे बाहेर आणतो।
यास्तव येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यास म्हणाला,
पहा हा मनुष्य।
मुख्य याजक व त्यांचे शिपाई त्याला पाहून ओरडून म्हणाले,
कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही।
यहुद्यांनी त्याला उत्तर दिले,
आम्हा शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे याने मेले पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले।
यास तो पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा कचेरीत जाऊन येशूला म्हणाला,
तू कोठला आहेस?
परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही। यास तो पिलाताने त्याला म्हटले,
तू माझ्या बरोबर बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय?
येशूने उत्तर दिले,
तुला वरून अधिकार देण्यात आला नसता तर मजवर तो मोहित चालला नसता। यास्तव ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे।
यावरून पिलाताने त्यास सोडविण्याची खटपट केली, परंतु यहुदी आलडा ओरड करून म्हणाले,
तुम्ही याला सोडिले तर तुम्ही कैसराचे मित्र नाही। जो कोणी आपणाला राजा करीतो तो कैसराचा विरोध करीतो।
हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि इब्री भाषेत गब्बाथा म्हणजे फरसबंदी या नावाच्या जागेत तो न्यायासनावर बसला। तेव्हा वलांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता। तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले,
पहा तुमचा राजा।
यावरून ते ओरडले, मुख्य याजकांनी उत्तर दिले की,
कैसरा वाचून आम्हास कोणी राजा नाही।
मग त्याने त्याला वधस्तंभाशी खेळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहन कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला। त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात। तेथे त्यांनी त्याला व त्याच बरोबर दुसऱ्या दोघाला एकाला एका बाजूस व एकाला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळले। पिलाताने दोष पत्रकही लिहून वधस्तंभावर लाविले। त्यात यहुद्यांचा राजा नासरी येशू असे लिहिले होते। येशूला वधस्तंभाशी खेळले ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ते दोषपत्र वाचले। ते इब्री, रोमी व हेलेनी या भाषात लिहिले होते। यास्तव यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले,
यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर मी यहुद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले असे लिहा।
पिलाताने उत्तर दिले,
मी लिहिले ते लिहिन।
शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याची वस्त्रे घेतली आणि एकेका शिपायाला एक एक विभाग असे त्याचे 4 विभाग केले। त्याने अंगरखाही घेतला व त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता। यास्तव ते एकमेकास म्हणाले,
हा आपण फाडू नये, तर कोणाला येईल हे चिठ्ठ्या टाकून पाहू।
हे यासाठी झाले की असा जो शास्त्रलेख तो पूर्ण व्हावा।
त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली आणि माझ्या पेहरावावर चिठ्ठ्या टाकल्या।
त्याप्रमाणे शिपायांनी केले. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मग्दालिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले,
बाई पहा हा तुझा पुत्र.
मग त्याने शिष्याला म्हटले,
पहा ही तुझी आई.
त्यावेळीपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे म्हटले.
मला तहान लागली आहे.
तेथे आंब भरून ठेवलेले खांदे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज येजोबाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लाविला. येशूने आंब घेतल्यानंतर असे म्हटले, आणि
पूर्ण झाले आहे.
आणि मस्तक लवबून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नये, कारण तो शब्बाताचा दिवस मोठा होता, म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यास घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलाताजवळ विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याचबरोबर वधस्तंभावर खेळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडिले. परंतु येशूकडे येऊन तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडिले नाही. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भुसकिला, तो रक्त व पाणी निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे व त्याची साक्ष खरी आहे. आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास धरावा. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या.
त्याचे हाड मोडणार नाही.
शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की
ज्याला त्याने विधिले त्याचकडे ते पाहतील.
त्यानंतर अरिमथाईकर योसेफ हा येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य असा होता. त्याने येशूचे शरीर घेऊन जाण्यास पिलाता जवळ विनंती केली. पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले आणि त्याचकडे पहिल्याने रात्री आलेला निकदेमही, गंधरस व अगरू यांचे सुमारे 100 शेर मिश्रण घेऊन आला. त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळिले. ज्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती. तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कुणासही ठेवले नव्हते. यहुद्यांच्या तयारीच्या दिवसामुळे त्यांनी येशूला तेथे ठेविले, कारण ती कबर जवळ होती.